पेडाचं लव्ह लेटर, मुक्काम पोस्ट, सांगली. प्रिय, हे बघ आता तुझं नाव काय मुद्दा म्हणून लिहिलो नाही, म्हणजे ते प्रिय बिय पण लिहायला लाज वाटल ती का कुणा स्टॉक त्याच्या आयला, पण आज लय लाज वाटायला ग मला. मी तो संगमावर पवाच्या स्पर्धा होत्या तेव्हा अख्ख्या गावासमोर चड्डीवर नदीत उतरताना लाज वाटली नाही. तसं बाकी पण कुणाचा बाला घाबरत नाही आपण. खरं आता तुला हे पत्र लिहायचं म्हणल्यावर लईच फाटल ती ग. म्हणजे हे पत्र बित्र पण तसलं काय आपलं काम नाही सोड, आपलं काय असेल ते तोंडावर असते. खरं तो आमचा थर्माकोल काय म्हणला, हे असं पत्र.
सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू.